नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं ह्यो आसात राष्ट्रीय खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी आयज नवी दिल्लीच्या राष्ट्रपती भवनात राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार भेटयले. विज्ञान रत्न, विज्ञान श्री, विज्ञान युवा, शांती स्वरूप भटनागर आणि विज्ञान टीम अशा चार वर्गातल्या जैतिवंतांक हे पुरस्कार भेटयले. हे कार्यावळींत पद्मविभूषण प्राध्यापक जयंत नारळीकर हांकां मरणा उपरांत विज्ञान रत्न पुरस्कारान भोवमानीत केले. कार्यावळींत 8 जणांक विज्ञान श्री आनी 14 तरणाट्या शास्त्रज्ञांक विज्ञान युवा पुरस्कार भेटयले. विज्ञान पंगडाचो पुरस्कार टीम आरोम मिशन CSIR हांकां भेटयलो. आंतरराष्ट्रीय नागरी विमानन संघटनेच्या मंडळांत भारताक परतून वेचून काडला अशी माहिती नागरी विमान येरादारी मंत्री राम मोहन नायडू हांणी दिली. आदले प्रधानमंत्री तशेंच भारतरत्न चौधरी चरण सिंग हांच्या वाडदिसाच्या निमतान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी तांकां श्रद्धांजली ओपली. चौधरी चरण सिंग हांणी समाजातल्या वंचित वर्गाच्या कल्याणा खातीर तशेंच शेतकी उदरगती खातीर आनी समृद्धी खातीर आपले जिवीत ओपलां अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टांत म्हळां. इतले मजगतीं उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आनी पर्यावरण, रान तशेंच हवामान बदल मंत्री भुपेंदर यादव हांणी चौधरी चरण सिंग हांच्या मोलादीक योगदानाची याद काडून तांकां श्रद्धांजली ओपल्या. इतले मजगतीं आयज देशभरांत राष्ट्रीय शेतकार दीस मनयतात. राष्ट्राची वाढ आणि उदरगती खातीर शेतकऱ्याच्या योगदानाक मान दिवपा हेतान हो दीस राष्ट्रीय पावण्यार मनयतात. खेरीज आदले प्रधानमंत्री भारतरत्न चौधरी चरण सिंगाच्या जल्मदिसाचे निमित्त साधून हो राष्ट्रीय शेतकार दीस देशभर मनयतात. समृद्ध भारत उभारपा खातीर सुरक्षित भारत उभारप गरजेचे असा असे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी सांगला. अर्थीक गुंतवणूक आणि वाढ करपाच्या मुखेल चालकां मदीं सुरक्षा ही एक आसा असे राष्ट्रपती मुर्मू हांणी सांगला. आज नवी दिल्लींत 38वें गुप्तचर ब्युरोचे शती एंडोमेंट व्याख्यान दितना राष्ट्रपती उलयताल्यो.
On several paths of growth and development. As a result, India has emerged as one of the fastest growing major economies and is poised to become the third largest economy in the near future.
भारताक बहुआयामी सुरक्षा आव्हानाकूय तशेंच संकश्टांक फुडो करचो पडला. शिमेवयल्या वाठारांनी पेंच आतंकवाद हे सुरक्षेच्या हुस्क्याचे पारंपारीक वाठार आशिल्ले अशें तांणी मुखार सांगलें. श्रीलंकेंत दितवा चक्रीवादळाचो परिणाम जाल्ल्या वाठारांची पुनर्बांदणी करपा खातीर भारत 45 कोटी डॉलरांची पॅकेज दितलो अशें विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर हांणी सांगलां. हे पॅकेजींत 35 कोटी डॉलर सवलतीची पत पुरवण आनी 10 कोटी डॉलर अनुदान आस्पावीत आसा, जाचो हेतू राष्ट्रांतल्या चक्रीवादळान प्रभावीत प्रदेशांची पुनर्बांदणी करपाक आदार दिवपाचो आसा अशी माहिती दितना डॉ जयशंकर हांणी म्हळा.
फ्रॉम प्रायम मिनिस्टर मोदी दॅट आय हँडेड ओव्हर बिल्स ऑन अ फर्स्ट रेस्पॉन्डर रोल अँड कमिट्स अ रिकन्स्ट्रक्शन पॅकेज ऑफ US $450 million टू श्रीलंका. And in line with our neighborhood first and Mahasagar policies, it was only natural that India stepped forward at a time when Sri Lanka faced a crisis. We have done so when you were going through economic difficulties as well.
रोजगार निर्मिती खातीर आणि व्यापक गांवगिरे उदरगती खातीर फावो तो निधी मेळचो हे खातीर विकसित भारत GRAMG योजने खाला 1,51,000 कोटी रुपया परस चड वाटप प्रस्तावित केला अशी माहिती केंद्रीय कृषी आणि शेतकार कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान हांणी दिल्या. आता कामगारांक 100 दिसांच्या बदलाक 125 दिसांची रोजगाराची कायदेशीर हमी दिल्या असे सांगताना मंत्री चौहान हांणी म्हणा.
मजदूर भाइयों 100 दिन की नहीं अब 125 दिन काम की गारंटी है, कानूनी गारंटी. और काम नहीं तो बेरोजगारी भत्ते के प्रावधान को और सशक्त बनाया गया है. मजदूरी अगर देर से मिली तो अतिरिक्त राशि देने का प्रावधान है.
इस्रो म्हळ्यार भारतीय अंतराळ संशोधन संस्था फाल्यां बुधवाराक सकाळी 8:40 ब्लूबर्ड Block 2 हो संचारण उपग्रह प्रक्षेपित करतली. अमेरिकेच्या AST स्पेस मोबायलचो उपग्रह LV-M3-M6 वरवीं निम्न पृथ्वी कक्षेंत पावपी सगळ्यांत व्हड वेवसायीक दूरसंचार उपग्रह असतलो. हो ब्लूबर्ड Block 2 फुडले पिळगेच्या दूरसंचार उपग्रहांचो एक भाग असून जो थेट सामान्य मोबायल स्मार्टफोनांक अंतराळ आधारीत सेल्युलर ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी प्रदान करपा खातीर डिझायन केला. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं तुमकां परतून आयकूंक मेळटल्यो राष्ट्रीय खबरो फाल्यां सकाळीं 8:40 तो मेरेन नमस्कार.